गीतरत्न अध्याय एक हे शलमोनाचे गीतरत्न आहे. तरुणी आपल्या प्रियकराशी बोलत आहे, तू माझे मुख चुंबन घे, कारण तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा उत्तम आहे. तुझ्या अभिषेकाच्या तेलाचा सुगंध मोहक आहे. तुझे नाव दरवळणाऱ्या सुवासासारखे आहे, त्यामुळेच तरुणी तुझ्यावर प्रेम करतात. मला तुझ्याबरोबर ने आणि आपण पळून जाऊ. तरुणी स्वतःशीच बोलते, राजाने मला त्याच्या अंतपुरात आणले आहे. तरुणी तिच्या प्रियकराबरोबर बोलत आहे, मी आनंदित आहे, मी तुझ्याविषयी आनंदित आहे, मला तुझे प्रेम साजरे करू दे, ते द्राक्षरसापेक्षा चांगले आहे. ती स्त्री दुसऱ्या स्त्रीबरोबर बोलते, अहो येरुश्लेमेच्या कन्यांनो, मी काळी सावळी पण सुंदर आहे. मी केदाराच्या तंबूसारखी काळी आहे, शलमोनाच्या पडद्यासारखी सुंदर आहे. मी काळी आहे म्हणून माझ्याकडे टक लावून पाहू नका, कारण सूर्याने मी होरपळले आहे. माझे स्वतःचे भाऊ माझ्यावर रागवले होते, त्यांनी मला द्राक्षाच्या मळ्याची राखण करण्यास ठेवले, परंतु मी आपल्या स्वतःच्या द्राक्षमळ्याची काळजी घेतली नाही. ती स्त्री तिच्या प्रियकराबरोबर बोलत आहे, माझ्या जीवाच्या प्रियकरा, मला सांग, तो तू तुझा कळप कोठे चाडतोस? तू तुझ्या कळपाला दुपारी कोठे विसावा देतोस? तुझ्या स्वप्त्यांच्या कळपाजवळ भटकणाऱ्यासारखी मी का व्हावे? तिचा प्रियकर तिला उत्तर देतो, हे परम सुंदरी, जर तुला काय करायचे ते माहीत नाही तर माझ्या कळपाच्या मागे जा. तुझ्या लहान बकऱ्यांना मेंढपाळांच्या तंबूजवळच्या कुरणात चार. माझ्या प्रिये, फारोच्या रथाच्या घोड्यातल्या एका घोड्याशी मी तुझी तुलना करतो. तुझे सुंदर गाल सोन्याने अलंकृत केले आहेत, तुझी मान मोत्याच्या हारांनी सुंदर दिसत आहे. मी तुझ्यासाठी चांदीचे टिके लाविलेले सोन्याचे दागिने करेन. तिसरी स्वतःशीच बोलते, राजा आपल्या पलंगावर असता माझ्या जटामासींचा सुगंध पसरला. माझ्या वक्ष स्थळामध्ये रातभर विसावलेला माझा प्रियकर माझ्या गळ्यात असलेल्या गंधसराच्या पुडीसारखा मला आहे. माझा प्रियकर एन गेदेमधील द्राक्षाच्या मळ्याजवळील मेहंदींच्या फुलांच्या गुच्छासारखा आहे. तिचा प्रियकर तिच्याशी बोलतो, पहा माझ्या प्रिये, तू किती सुंदर आहेस, तू फारच सुंदर आहेस, तुझे डोळे कबुतरासारखे आहेत. तरुणी आपल्या प्रियकराशी बोलते, पहा माझ्या प्रियकरा, तू देखणा आहेस, तू किती देखणा आहेस, आपला बिछाना किती आल्हाददायक आणि सुखवाह आहे. आपल्या घराच्या तुळ्या गंधसरूच्या लाकडाच्या आहेत आणि छताचे वासी देवदारूच्या लाकडाचे आहे. गीतरत्न अध्याय दोन. ती स्त्री तिच्या प्रियकराशी बोलत आहे, मी शारोनाचे कुंकम पुष्प आहे, दरीतले कमल पुष्प आहे. पुरुष तिच्याशी बोलतो, जसे काटेरी झाडात कमल पुष्प तसे माझे प्रिये इतर मुलीमध्ये तू आहेस. स्त्री स्वतःशी बोलते, जसे सफरचंदाचे झाड वनातल्या झाडामध्ये तसा माझा प्रियकर इतर पुरुषामध्ये आहे. त्याच्या सावलीत मला बसायला खूप आनंद झाला आणि त्याच्या फळाची चव मला गोड लागली. त्याने मला मेजवानीच्या घरात आणले आणि माझ्यावर त्याच्या प्रेमाचा झेंडा फडकावला. ती स्त्री तिच्या प्रियकराबरोबर बोलते, मनुकांची पोळी देऊन माझ्यात शक्ती आणा. सफरचंद खाऊ घालून मला ताजेतवाने करा, कारण मी प्रेमजोराने अशक्त झाली आहे. ती स्त्री स्वतःशी बोलते, त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली आहे आणि त्याचा उजवा हात मला अलिंगन देत आहे. ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलत आहे, येरुश्लेमीच्या कन्यांनो, तुम्हास वनातील हरिणीच्या आणि रानमृंगांची शपथ घालून सांगते की आमचे प्रेम करणे होईपर्यंत तुम्ही व्यत्यय आणू नका. ती स्त्री स्वतःशी बोलत आहे, मी माझ्या प्राणप्रियाचा आवाज ऐकत आहे. तो येत आहे डोंगरावरून, उड्या मारत टेकड्यावरून बागडत येत आहे. माझा प्रियकर मृगासारखा हरिणीच्या पाडसासारखा आहे. आमच्या भिंतीच्या मागे उभा आहे. खिडकीतून डोकवणाऱ्या झरेकातून पाहणाऱ्या माझ्या प्रियकराला बघा. माझा प्रियकर माझ्याशी बोलला आणि म्हणाला, माझ्या प्रिये उठ, माझ्या सुंदरी ये, आपण दूर जाऊया. बघ आता हिवाळा संपला आहे, पाऊस आला आणि गेला, भूमीवर फुले दिसत आहेत, पक्ष्यांची गाण्याची वेळ आली आहे आणि आमच्या देशात कबुतरांचा आवाज ऐकू येत आहे. अंजिराच्या झाडावरील हिरवे अंजीर पिकवत आहे आणि द्राक्षवेलीस फुले आली आहेत. ती सुगंध पसरित आहे. अगे माझे प्रिये, माझी सुंदरी वूट, आपण आता दूर जाऊया. माझ्या कबुतरा, उंच कडावरच्या खडकात, लपलेल्या पर्वतात लपलेल्या माझ्या कबुतरा, मला तुझे मुख पाहू दे, मला तुझा आवाज ऐकू दे. तुझा आवाज अतिशय गोड आहे आणि तुझा चेहरा खूप सुंदर आहे. ती स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलत आहे. आमच्यासाठी कोल्यांना पकडा, लहान कोल्यांनी द्राक्षमळ्यांचा नाश केला आहे, कारण आमचे द्राक्षाचे मळे फुलले आहेत. ती स्त्री स्वतःशी बोलत आहे, माझा प्रियकर माझा आहे आणि मी त्याची आहे. तो आपला कळप कमळांच्या मध्ये चारित आहे. ती स्त्री तिच्या प्रियकराबरोबर बोलत आहे, शोळप्याची वेळ येईपर्यंत आणि सावल्या लांब पळून जातील तोपर्यंत तू फिरत राहा. माझ्या प्राणप्रिया, वयोगाच्या पर्वतावर हरिणीसारखा किंवा हरिणीच्या पाडसासारखा परत फिर. गीतरत्न अध्याय 3. ती स्त्री स्वतःशी बोलते, रात्रीच्या वेळी मी माझ्या शेवर पडले असता, ज्याच्यावर माझा जीव प्रेम करतो, त्याची उत्कंठा मला लागली. मी त्यास उत्कटतेने शोधले, पण तो मला सापडला नाही. मी स्वतःशीच म्हणाले, मी उठून शहरासोबती रस्त्यावर आणि चौकात फिरून माझ्या प्राणप्रियाला शोधीन. मी त्यास शोधले, पण मला तो सापडला नाही. शहरात पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांना मी सापडले. मी त्यांना विचारले, माझ्या प्राणप्रियाला तुम्ही पाहिलेत का? मी पहारेकरांना सोडून निघाले होते, इतक्यात ज्याच्यावर माझा जीव प्रेम करतो तो माझा प्राणप्रिय मला सापडला. मी त्यास धरले, मी त्यास जाऊ दिले नाही. मी त्यास माझ्या आईच्या घरी नेले, जिने माझे गर्भधारण केले. तिच्या खोलीत आणीपर्यंत मी त्यास सोडले नाही. ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलत आहे, एरुश्लेमीच्या कन्यांनो, रानातल्या हरिणी आणि मृगी यांच्या साक्षीने मी शपथ घालून सांगते, आमचे प्रेम करणे संपत नाही तोपर्यंत त्यामध्ये व्यत्यय आणू नका. ती तरुणी स्वतःशीच बोलते, गंधरस व ऊध व्यापाऱ्याकडील सर्व चुरांनी सुवासिक द्रवे यांच्या सुगंधांनी अशी धुराच्या खांबासारखी रानातून येणारी ती ही कोण आहे? पहा, ती शलमोनाची पालखी येत आहे. त्याच्यासोबत ती 60 सैनिक आहेत. ते 60 जण इस्रायलाच्या सैनिकापैकी आहेत. ते सगळे निपुण लढवे व तलवारधारी आहेत. रात्री येणाऱ्या कोणत्याही संकटाचा मुकाबला करायला ते तयार आहेत. राजा शलमोनाने स्वतःसाठी लबानोनी लाकडाची पालखी तयार केली. त्याचे खांब चांदीचे केले, पाठ सोन्याची केली, बैठक जांभळ्या रंगाच्या कापडाने मंडवली. त्याचा अंतर्भाग येरुश्लेमच्या कन्यांनी प्रेमाने सजवला आहे. ती स्त्री येरुश्लेमच्या स्त्रियांशी बोलत आहे, सेनेच्या कन्यांनो, बाहेर या आणि राजा शलमोनाला पहा. ज्या दिवशी त्याचे लग्न झाले, त्या दिवशी त्याच्या आईने त्याच्या मस्तकावर ठेवलेला मुकुट पहा. त्या दिवशी तो खूप आनंदी होता. गीतरत्न अध्याय 4. त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे, आहा प्रिय, तू सुंदर आहेस, तू खूप सुंदर आहेस. तुझ्या बुरख्याच्या आतून तुझे डोळे कबूतर असे आहेत. तुझे केस गिलात पर्वताच्या उतारावरून जाणाऱ्या शेरड्याच्या कळपाप्रमाणे हेलकावणारे आहेत. लोकर कातरून धुतलेल्या मेंढ्या वर आल्या आहेत, ज्यातल्या प्रत्येकीस जुळे आहे. त्यांच्यापैकी कोणालाही हिरवून घेतलेले नाही. त्याच्या कळपासारखी तुझे दात आहेत. तुझे होठ किरमिजी रंगाच्या धाग्याप्रमाणे आहेत. तुझे मुख सुंदर आहे. तुझ्या बुरख्याच्या आत तुझे गाल दोन बाजू डाळिंबाच्या दोन फोडीप्रमाणे आहेत. तुझी मान दाविदाने शस्त्रगारासाठी बांधलेल्या मनोऱ्याप्रमाणे आहे, ज्यांच्यावर सैनिकांच्या 1,000 ढाली व कवचे लटकत आहेत. हरिणीची जी जुळी, जे दोन पाडस कलम पुष्पांच्या मध्ये सरतात, त्यांच्यासारखी तुझी दोन वक्षस्थळे आहेत. दिवस शेवटच्या घटका मोजत आहेत आणि सावल्या दूर पळत आहेत. तेवढ्या वेळात मी त्या गंधसराच्या पर्वतावर उदाच्या टेकडीवर जाईल. प्रिय, तू सगळीच फार सुंदर आहेस. तुझ्यात कुठेही काहीही दोष नाही. लबानोन मधून माझ्या वधू तू माझ्याबरोबर ये. लबानोनातून माझ्याबरोबर ये. अमानाच्या शिखरावरून माझ्याबरोबर ये. सिनर व हर्मोन यांच्या शिखरावरून माझ्याबरोबर ये. सिंहाच्या गुहेतून चित्त्याच्या पर्वतावरून माझ्याबरोबर ये. अगे माझ्या बहिणी, माझ्या वधू, तू माझे हृदय हरण केले आहेस. तुझ्या नेत्र कटक्षाने तुझ्या गळ्यातल्या हारातील एका रत्नाने तू माझे हृदय चोरले आहेस. माझ्या प्रिये, माझ्या वधू, तुझे प्रेम फार सुंदर आहे. तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा चांगले आहे. तुझ्या अत्तराचा वास इतर सुगंधी द्रवापेक्षा चांगला आहे. माझ्या वधू, तुझ्या होठातून मध गळतो. तुझ्या जिभेखाली मध आणि दूध आहे. तुझ्या कपड्यांना लबनोनाच्या वासासारखा गोड सुवास आहे. माझ्या प्रिये, माझ्या वधू, तू तर बंद केलेल्या बागेसारखी आहेस. तू बंद असलेल्या झऱ्यासारखी, शिक्का मारलेल्या कारंजासारखी आहेस. तुझी रूपे मौल्यवान फुले असलेल्या डाळिंबाचा मळा अशी आहेत. त्यामध्ये कापराची व जटामासाची झाडे, मेंदी, जटामाशी, केशर, वेखंड व दालचिनी इत्यादींनी भरलेल्या बागेसारखे आहेत. तुझे अवयव उदाची झाडे, गंधरस व अग्रू व इतर सुगंधी झाडांनी भरलेल्या बागेसारखे आहेत. तू बागेतल्या कारंजासारखी, ताज्या पाण्याच्या विहिरीसारखी, लबनोनाच्या पर्वतावरून वाहत जाणाऱ्या पाण्यासारखी आहेस. तरुणी आपल्या प्रियकराबरोबर बोलते, उत्तरेकडच्या वाऱ्या उठ, दक्षिण वाऱ्या ये, माझ्या बागेवरून वाहा, तिचा गोड सुगंध सर्वत्र पसरव. माझा सखा त्याच्या बागेत येव आणि त्याच्या आवडीचे फळे खाओ. गीतरत्न अध्याय 5. स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे. माझ्या बहिणी, माझी वधू, मी माझ्या बागेत गेलो. मी माझा गंधरस व माझी सुगंधी द्रव्ये जमा केली आहेत. मी माझा मध मद्याच्या पोळ्यासहित खाल्ला आहे. मी माझा द्राक्षरस व दूध प्यालो आहे. मित्रांनो खा, माझ्या प्रियांनो प्या, मनस्वक्त प्या. मी तरुणी स्वतःशी बोलते, मी झोपलेले आहे पण माझे हृदय स्वप्नात जागे आहे. माझा प्रियकर दार वाजवतो आणि म्हणतो, माझ्या बहिणी, माझे प्रिय, माझ्या कबूतरा, माझ्या विमले, माझे डोके दहीवराने ओले झाले आहे. माझे केस रात्रीच्या दवबिंदूने ओलसर झाले आहेत. तरुण स्त्री स्वतःशी बोलते, मी माझा पोशाख काढून टाकला आहे, तो पुन्हा मी कसा अंगात घालू. मी माझे पाय धुतले आहेत, ते मी कसे मळवू. पण माझ्या प्रियकराने फटीतून हात घातला आणि माझे हृदय त्याच्यासाठी कळवळले. माझ्या प्रियकराला दार उघडायला मी उठले तेव्हा माझ्या हातास दाराच्या कडीवरील गंधरस लागला. माझ्या बोटावरून त्याचा द्रव गळत होता. मी माझ्या प्रियकरासाठी दार उघडले पण माझा प्रियकर तोंड फिरून निघून गेला होता. तो गेला तेव्हा माझा जीव गळून गेला. मी त्यास शोधले पण तो मला सापडला नाही. मी त्यास हाक मारली पण त्याने मला उत्तर दिले नाही. शहरावर पहारा करणाऱ्या पहारेकरांना मी दिसले. त्यांनी मला मारले, जखमी केले. कोटावरच्या पहारेकरांनी माझा अंगरखा घेतला. ती स्त्री त्या शहरातील स्त्रियांशी बोलत आहे, येरुश्लेमच्या कन्यांनो, मी तुम्हास शपथ घालून सांगते, जर तुम्हास माझा प्रियकर सापडला तर कृपा करून त्यास सांगा की मी प्रेमामुळे आजारी झाले आहे. त्या शहरातील स्त्रिया त्या तरुणीशी बोलत आहेत, अगे स्त्रियातील सर्वात सुंदरी, तुझा प्रियकर इतर प्रियकराहून अधिक चांगला आहे. तो कसा काय? तू आम्हास अशी शपथ घालतेस तर तुझ्या प्रियकरात इतरांपेक्षा अधिक ते काय आहे? तरुणी त्या शहरातील स्त्रियांशी बोलत आहे, माझा प्रियकर गोरापान व लाल बुंद आहे. तो 10,000 श्रेष्ठ आहे. त्याचे मस्तक शुद्ध सोन्याप्रमाणे आहे. त्याचे केस कुरडे आहेत आणि डोमकावळ्यासारखे काळे आहेत. त्याचे डोळे झऱ्याजवळच्या कबुद्रासारखे आहेत, दुधात धुतलेल्या कबुद्रासारखे आहेत, कोंदनात जडलेल्या मोलवान खड्यासारखे आहेत. त्याचे गाल सुगंधी झाडाचे वाफे, सुगंधी फुलझाडांचे ताटवे असे आहेत. अत्तारासाठी वापरण्यात येणाऱ्या फुलासारखे आहेत. त्याचे होठ कमल पुष्पाप्रमाणे असून त्यातून गंधरस स्रवतो. त्याचे हात रत्नांनी जडवलेल्या सोन्याच्या कांबीप्रमाणे आहेत. त्याचे पोट नीलमणी जडवलेल्या मऊ हस्तिदंत फलकासारखे आहे. त्याचे पाय सोन्याचा पाया असलेल्या संगमवरी खांबासारखे आहेत. त्याचे रूप लबनोनासारखे आहे. ते गंधसुरू झाडासारखे उत्कृष्ट आहे. होय, येरुश्लेमच्या कन्यांनो, माझा प्रियकर हाच माझा सखा आहे. त्याची वाणी सर्वात गोड आहे. तो सर्वस्वी सुंदर आहे. गीतरत्न अध्याय 6. येरुश्लेमेतील स्त्री तरुणीशी बोलत आहे, स्त्रियातील सर्वात सुंदरी, तुझा प्रियकर कोठे गेला आहे? तुझा प्रियकर कोणत्या दिशेने गेला आहे? म्हणजे तुझ्याबरोबर आम्ही त्यास शोधावायला येऊ. ती तरुण स्त्री स्वतःशीच बोलते, माझा प्रियकर आपल्या बागेत सुगंधी झाडाच्या वाफ्यांकडे बागेत आपला कळप चारायला आणि कमळे वेचण्यास गेला आहे. मी आपल्या प्रियकराची आहे, तो प्रियकर माझा आहे, तो आपला कळप कमलपुष्पात चारत आहे. स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे, माझ्या प्रिय, तू तिरसा नगरीप्रमाणे सुंदर आहेस, येरुश्लेमेसारखी सुरूप आहेस, ध्वजा फडकणाऱ्या सेनेसारखी भयंकर आहेस. तू आपले डोळे माझ्यापासून फिरिव, त्यांनी मला घाबरे केले आहे. जो शेरडांचा कळप गिलात पर्वताच्या बाजूवर बसला आहे त्यासारखे तुझे केस आहेत. ज्या मेंढ्या धुतल्या जाऊन वरती आल्या आहेत, ज्यातल्या प्रत्येकीला जुळे आहे आणि ज्यातली कुणी पिल्ले वेगळी झाली नाही, त्यांच्या कळपासारखे तुझे दात आहेत. तुझ्या बुरख्याच्या आत तुझी कानशिले डाळिंबांच्या फोडीसारखी आहेत. स्त्रीचा प्रियकर स्वतःशीच बोलतो, 60 राण्या आणि 80 उपपत्नी आणि अगणित कुमारी असतील, पण माझे कबूतर माझी सर्वोत्कृष्ट एकच आहे. ती तिच्या आईची एकुलती एक विशेष मुलगी आहे, आपल्या जननीची आवडती आहे. माझ्या नगरातील कन्यांनी तिला पाहिले आणि तिला आशीर्वादित म्हटले. राण्यांनी आणि उपपत्नींनी सुद्धा तिची स्तुती केली. ती पहाटेप्रमाणे चमकते आहे, ती चंद्रासारखी सुंदर आहे, सूर्यासारखी तेजस्वी आहे आणि आकाशातल्या सैन्याप्रमाणे भयंकर आहे. ती पूर्णपणे आकर्षित करून घेणारी कोण आहे? खोऱ्यातील हिरवीगार झाडे झुडपे बघायला द्राक्षाच्या वेली फुलले आहेत की काय, डाळिंबांना फुले आले आहेत की काय, ते बघायला मी अक्रोडाच्या मळ्यातून गेले. मी खूप आनंदित होते, जसे मला राजपुत्राच्या रथात बसवले होते. त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे, मागे फिर परत ये, यशविलम करणी परिपूर्ण स्त्री, मागे फिर म्हणजे आम्ही तुला बघू शकू. ती तरुण स्त्री प्रियकराला म्हणते, त्या परिपूर्ण स्त्रीकडे तुम्ही टक लावून का पाहता? जसे मी दोन नृत्य करणाऱ्यांच्या रांगेत नृत्य करत आहे काय? गीतरत्न अध्याय 7. त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलतो, हे राजकन्ये, त्या चपलांमध्ये तुझे पाय सुंदर दिसतात. कुशल कारागिरीच्या हाताच्या दागिन्यासारखा तुझ्या मांड्यांचा बांक आहे. तुझी बेंबी गोल कापासारखी आहे, त्यामध्ये मिश्र द्राक्षरसातील उणीव कधी नसावी. तुझे पोट सभोवती कमलपुष्पे ठेवलेल्या गव्हाच्या राशीसारखी आहे. तुझी वक्षस्थळे तरुण हरिणीच्या जुळ्या पाडसासारखी आहेत. तुझी मान हस्तिदंती मनोऱ्यासारखी आहे. तुझे डोळे बात रब्बीमाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या हिशबोनाच्या तळ्यासारखे आहेत. तुझे नाक दिमिष्क्याकडे बघणाऱ्या लबोनानाच्या मनोऱ्यासारखे आहे. तुझे मस्तक करमेलासारखे आहे आणि तुझ्या मस्तकावरचे केस जांभळ्या रेशमासारखे आहेत. तुझे लांब मोकळे केस राजाला सुद्धा बांधून ठेवतात. अगं प्रिये, आनंदाकरता तू किती सुंदर आहेस व किती गोड आहेस. तुझी उंची खजुराच्या झाडासारखी आणि तुझे वक्ष त्याच्या फळांच्या घोसासारखे आहेत. मी विचार केला, मी खजुरीच्या झाडावर चढेन, त्याच्या फांद्यांना धरीन. तुझी वक्षस्थळे द्राक्षाच्या घोसासारखी आणि तुझ्या श्वासाचा सुगंध सफरचंदासारखा असू दे. तुझे चुंबन सर्वात उंची द्राक्षरसाप्रमाणे आहे, तो घशात नीट उतरतो व झोपलेल्यांच्या ओटावरून सहज गळतो. ती तरुण स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलते, मी आपल्या प्रियकराची आहे, त्याचे मन माझ्यावर बसले आहे. माझ्या प्रियकरा, ये, आपण बाहेर पटंगणात जाऊ, आपण खेड्यात रात्र घालवू, आपण सकाळी लवकर उठून द्राक्षाच्या मळ्यात जाऊ. द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत की नाहीत ते पाहू, आणि जर डाळिंब बहरत असतील तर प्रियकरा, तेथे मी तुला माझे प्रेम अर्पण करीन. पुत्रदात्रीचा सुवास सुटला आहे आणि आपल्या दाराजवळ नाना प्रकारची नव्या जुन्या बारांची उत्तम फळे आली आहेत. माझ्या प्राणप्रिया, ती मी तुझ्यासाठी जतन करून ठेवली आहेत. गीतरत्न अध्याय 8. तरुण स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलते, माझ्या आईचे स्तनपान केलेल्या माझ्या बंधूसारखा तू असलास तर किती बरे होते. तू मला बाहेर भेटल्यास मी तुझे चुंबन घेतले असते आणि मग माझा कुणीही अपमान केला नसता. मी तुला माझ्याबरोबर चालवून आईच्या घरात आणली असती, तुम्हाला शिकवले असती, मी तुला मसाला घातलेला द्राक्षरस आणि माझ्या डाळिंबाचा रस प्यायला दिला असता, त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली असता आणि त्याचा उजवा हात मला अलिंगन देत असता. ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलते, येरुश्लेमीच्या कन्यांनो, मी तुम्हाला शपथ घालते, माझ्या प्रेमानंदात व्यत्यय आणू नका, समाधान होईपर्यंत राहू द्या. येरुश्लेमीतील स्त्री बोलते, आपल्या प्रियकरावर टेकत रानातून येणारी ही स्त्री कोण आहे? ती तरुण स्त्री आपल्या प्रियकराशी बोलते, मी तुला सफरचंदाच्या झाडाखाली उठवले, तेथे तुझ्या आईने तुझे गर्भधारण केले, तेथे तिने तुला जन्म दिला, ती तुला प्रसवली, तू आपल्या हृदयावर शिक्क्याप्रमाणे आपल्या बाहूवर शिक्क्यासारखी मला ठेव, कारण प्रेम मृत्यूसारखेच शक्तिशाली आहे. प्रेम संशय मृत्यूलोकासारखा कठोर आहे, त्याची ज्वाला अग्निज्वालेसारखी आहे, किंबहुना प्रदीप केलेला तो अग्नीच आहे. असले प्रेम महाजलांच्यानेही विझवणार नाही, महापुरांनी तिला बुडवून टाकता येणार नाही. जरी मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी ती त्यापुढे अगदी तुच्छ होय. त्या तरुण स्त्रीचा बंधू त्यांच्याविषयी बोलतो, आम्हास एक लहान बहीण आहे आणि तिच्या वक्षस्थळांची अजून पूर्ण वाढ झालेली नाही. आमच्या या बहिणीस लग्नाची मागणी होईल त्या दिवशी आम्ही काय करावे? ती जर भिंत असती तर आम्ही तिच्या भोवती चांदीचा मनोरा उभारला असता. ती जर दार असती तर तिच्या भोवती आम्ही गंधसरूच्या फळांनी झाकले असते. ती तरुण स्त्री स्वतःशीच बोलते, मी भिंत आहे आणि माझी वक्षस्थळे बुरुजासारखी होते, म्हणून मी आपल्या प्रियकराच्या दृष्टीने पूर्ण समाधानी आहे. ती तरुणी स्वतःशी बोलते, बाल हामोन येथे शलमोनाचा एक द्राक्षमळा होता, त्याने तो मळा राखणाऱ्याच्या स्वाधीन केला, त्याच्या फळासाठी प्रत्येकाला 1,000 शेकेल द्यावे लागत, माझाही एक द्राक्षाचा मळा आहे, तो माझाच आहे, तो माझ्यापुढे आहे. हे शलमोना, त्याचे 1,000 तुझे होतील आणि 200 जो राखतात त्याचे होतील. स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे, जी तू बागेत राहतेस त्या तुझ्या मैत्रिणी तुझा आवाज ऐकत आहेत, मलाही तो ऐकू दे. ती तरुण स्त्री तिच्या प्रियकराशी बोलते, माझ्या प्रियकरा, त्वरा कर, सुगंधी झाडाच्या पर्वतावर हरणीसारखा तरुण हरणीच्या पाडसासारखा तू हो.